चीनीमंडी.com पॉडकास्ट।
BSNL आणि MTNL मोदी सरकारचा मोठा निर्णय, दोन्ही कंपन्यांचं विलीनीकरण होणार। बऱ्याच कालावधीपासून तोट्यात चालत असलेल्या भारत संचार नगर निगम लिमिटेड आणि महानगर टेलिफोन निगम लिमिटेड बद्दल मोदी सरकारनं महत्वाचा निर्णय घेतला आहे। गेल्या काही दिवसापासून MTNL आणि BSNL बद्दल विविध चर्चा सुरू होत्या। अखेर मोदी सरकारनं या दोन्ही कंपन्यांच्या विलीनीकरणाचा निर्णय घेतला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेटच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब झालं। याशिवाय कर्मचाऱ्यांसाठीही VRS स्कीमची घोषणा देखील करण्यात आली आहे। मोदी सरकार MTNL आणि BSNL बंद करणार नसल्याचं दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी कॅबिनेट बैठकीत स्पष्ट केलं। सरकार दोन्ही कंपन्यांमधील गुंतवणूक कमी करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती, मात्र सरकार या प्रकारचं कोणतंही पाऊल उचलणार नसल्याचं प्रसाद यांनी सांगितलं। तोट्यात चालणाऱ्या कंपन्यांना रुळावर आणण्यासाठी 15,000 कोटी रुपयांचे सरकारी बॉन्ड आणले जाणार आहेत। MTNL आणि BSNL साठी 38,000 कोटी रुपये उभारण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। याशिवाय कर्मचाऱ्यांच्या स्वेच्छानिवृत्तीसाठी योजना देखील आणली जाईल। MTNL आणि BSNL कडे पाहण्याचा सरकारचा दृष्टिकोन अतिशय स्वच्छ आहे। या दोन्ही कंपन्या देशासाठी संपत्ती आहेत, असं प्रसाद म्हणाले। नेपाळमध्ये भूकंप, काश्मीरमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाल्यावर BSNL कडून सहकार्य मिळतं। लष्कर आणि बँका BSNL ची सेवा वापरतात, त्यामुळे BSNL आणि MTNL कंपन्या सरकार विकणार नाही। या कंपन्यांमधील गुंतवणूक कमी करण्याचा देखील सरकारचा विचार नाही, असं प्रसाद यांनी सांगितलं।